चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, आज सोमवार 8 जून 2020। देशभरातील बाजारपेठेत मागणी कमी होती। महाराष्ट्रामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीचा व्यापार 3,140 रुपये ते 3,200 रुपये प्रति क्विंटल राहिला। रिसेल रेट एसटी साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,150 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये एसटी साखरेचा व्यापार 3,240 रुपये ते 3,275 रुपये राहिला, तर एमटीचा व्यापार 3,325 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये एमटीचा व्यापार 3,155 रुपये ते 3,220 रुपये होता। गुजरातमध्ये एसटीचा व्यापार 3,171 रुपये ते 3,181 रुपये होता, तर एमटीचा व्यापार 3,200 रुपये ते 3,220 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये एसटीचा व्यापार 3,275 रुपये ते 3,350 रुपये होता, तर एमटीचा व्यापार 3,325 रुपये ते 3,400 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $394.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.13 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.519 मध्ये झाला, तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 4.9420 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2,970 रुपये प्रति बॅरल, क्रूड WTI $39.27 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 83.34 अंकांनी वर येऊन 34,370.58 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 25.30 अंकांनी वर येऊन 10,167.45 अंकावर बंद झाला।